कशी रचना भूमीची गकिली ब्रह्मदेवान, ब्रह्मांड हादरले दुनिया गेली घाबरून, गुजरात बुडाला कसला भूकंप ग काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप
काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप।
कोण असा सैतान प्रगटला भूमीवर, कोण असा सैतान प्रगटला भूमीवर, सप्त पाताळ जमीन फाडून निघाला यावर। एवग चालला बदलत का देवाचा अवतार, काही कळेना कुणाला अंबाबाई चमत्कार। देव मानव पुतळे गाडले मातीत मंदिर, देव मानव पुतळे गाडले मातीत मंदिर, देव नाही देवळात हात जोडू कुणा मोर। ब्रह्म विष्णू महेश काग बसले भिंतिकीर, ब्रह्म विष्णू महेश काग बसले भिंतिकीर, भोळा शंभू देव कसा करीना विचार। थंडगार हेमपुरीच्या पडले बेडे हातात, स्वर्गाच्या दारी ग दुनव्याने तो हाकीत, सारी दुनव्या तुला मारती हाक ग काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप
काळूबाई।
पाहून देव झाल्यात दंग, एवढी जत्रा पाहून देव झाल्यात दंग, किती गेले किती मेले नाही माप ग काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप
काळूबाई।
आदिशक्ती माया मूळ मायाच घर, साऱ्याचा विश्वास देवी तुझ्यावर। धर तरी न गिळ्यात जान जवन वीर, धर तरी न गिळ्यात जान जवन वीर, अग धरणीवरती लोंडाला रगताचा पूर, अग धरणीवरती लोंडाला रगताचा पूर, कसा वनवा पेटला देवी अजून विजेना, कसा वनवा पेटला देवी अजून विजेना। दुनव्या हका मारते ग तुला जाग येईना, दुनव्या हका मारते ग तुला जाग येईना, तुझ्या दारी पुण्य पाप आहे माप ग काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप काळूबाई, कशी लागली तुला झोप
काळूबाई।
रचना भूमीची गकिली ब्रह्मदेवान, ब्रह्मांड हादरले दुनवे गेली घाबरून, गावा गावात वयाला भूकंप भवानी माता, कशी लागली तुला झोप काळूबाई,